सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 8:53 झाले. द मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये वेळ झाली आहे 8:03. येस, 8:03. आज 8 बजे के आर में 8:03. ये बजाना था, कुछ बटन का प्रॉब्लम हो गया. अब सही है, सब बजाओ.
मॉर्निंग नंबर वन पर 8 बजे के आर में आज का तीन.
फाईन, चुका आयुष्यामध्ये होत असतात, पण या चुका परीक्षेमध्ये अजिबात करायच्या नसतात. UGC तर्फे घेतली जाणारी नेटची परीक्षा रविवारी 10 जुलै 2016 होणार असून या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी मंगळवारपासून सुरुवात झालेली आहे. ही परीक्षा देण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येते आहे. क्या बात आहे. सो सगळ्यांनी परीक्षेसाठी फॉर्म ऑनलाईन भरून टाकायचा आहे आणि पटापट कामाला लागायचं आहे, अभ्यासाला लागायचं आहे. स्मार्टफोन्स, टॅबलेट्स, लॅपटॉप्स या सगळ्याचा वापर आता जरा जास्त वाढणार आहे या संपूर्ण कालावधीत. ग्रेट. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोसी छठ पूजा. आपल्या नाशिकच्या गोदातीरी कोसी छठ पूजा साजरी करण्यात आली. दोन स्वरूप असतात छठ पूजेचे. पहिली जी होते ती मोठी छठ पूजा, ती दिवाळी पिरियडमध्ये असते. आणि तिचंच लघु स्वरूप असलेली जी कोसी छठ पूजा आहे ती एप्रिल महिन्यात साजरी केली जाते. सो सगळा उत्साह उत्तर भारतीयांचा गोदातरी सगळ्यांना पाहायला मिळाला. तिसरी महत्वपूर्ण गोष्ट जिने आपल्या सगळ्यांना आनंद दिलेला आहे, देशभरात धोधो पाऊस पडण्याचं समजून येत आहे आणि याच पावसाची प्रतीक्षा महाराष्ट्रातले कितीतरी भाग करतायत, नाशिक इन्क्लुडिंग नाशिक. आणि नाशिकला वाट पाहावी लागते म्हणजे ऍक्च्युली सिच्युएशन काय आपण सगळे समजू शकतोय. दिल चीज तुझे दे दी फ्रॉम मेअर लेफ्ट गाणं येत आहे थोड्याच वेळात. थोड्याच वेळात एक स्पेशल गोष्ट इकडे डिस्कस होणार आहे, एक स्पेशल इन्सान के साथ बात होने वाली है. लगता नहीं, नेक्स्ट टाइम कौन है वो पता चलेगा. बजाते रहो.